Priya Bhai? No, Priya Bandhu? Ani Bhagi Nina? Namo Vadai? Jai Veen!
Jai Veen!
So let me have a look at you.
Sarvapratham mala tumhala pahu dya.
Many old friends here.
Khub majhe june mitra ithe aale.
Yeah, there they all are, I can see them.
ते तुमच्यामध्ये बसलेले आहेत, मी त्यांना पाहू शकतो आहे.
And many new friends too.
आणि काही नवीन मित्र सुद्धा आलेले आहेत.
Very good to see such a full gathering.
आणि एवढ्या मोठ्या संख्येने तुम्हा सगळ्यांना बघणं खूप चांगली गोष्ट आहे.
And that tells us that the Dhamma is really alive here in Pune.
आणि ही गोष्ट हे दाखवते की जवळजवळ पुण्यामध्ये धम्म जिवंत आहे.
So we're here of course to explore the Dhamma together.
आणि आपण इथे जणू काही एकत्रितरित्या धर्माचा शोध घेण्यासाठी आलेलो आहोत.
That's what unites us.
आणि त्यासाठीच तुम्ही एकत्र जमलेला आहात.
That's what brings all of you here.
त्यासाठीच तुम्हा सगळ्यांना इथे एकत्र आणलं गेलेलं आहे.
That brings me from the other side of the world here.
आणि त्याच गोष्टीसाठी जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यातून मला मी इथे आलेलो आहे.
That what bring moksha priya here.
त्याच गोष्टीसाठी मोक्ष प्रियांना सुद्धा इथे आणलेलं आहे.
We come here because we all want to listen to the Dhamma.
आम्ही सगळेच जण इथे आलेलो आहोत कारण आम्ही प्रत्येक जण धम्म ऐकू इच्छितो.
And we all are open to, we're receptive to the Dhamma.
आणि आम्ही प्रत्येक जण धम्मासाठी ग्रहणशील आहोत, धम्मासाठी खुले आहोत.
Of course we're meeting in this month.
खर तर या महिन्यामध्ये आपण भेटत आहोत.
And this month for us here in India is a month when we remember the passing away of the great Dr. Babasaheb Ambedkar.
आणि हा महिना आमच्यासाठी भारतीयांसाठी असा महिना आहे की ज्या महिन्यामध्ये बाबासाहेबांना आपण त्यांच्या महापरिनिर्वाणासाठी किंवा त्यांच्या आमच्यातून जाण्यासाठी आठवणीत ठेवत असतो, स्मरत असतो.
Even so many years afterwards we still remember him, we still mourn him.
आणि एवढ्या वर्षानंतर सुद्धा त्यांना आपण त्यांचं आपण स्मरण करत असतो, एक प्रकारे त्यांच्यासाठी आपला जीव रडत असतो.
That extraordinary human being.
फारच अद्वितीय असं व्यक्तिमत्व.
Who changed the face of India.
ज्याने संपूर्ण भारताचा चेहराच बदलून टाकला.
Changed the face of the world, you could say.
आपण असं सुद्धा म्हणू शकतो की जणू काही त्यांनी जगाचाच चेहरा बदलून टाकला.
And we're remembering him. We're remembering him with deep gratitude.
आणि त्यांची आपण एक प्रकारे स्मरण जे आहे, आठवण जे आहे, आपल्या कृतज्ञतेच्या भावनेतून करत आहोत.
And of course with sadness.
आणि त्याचबरोबर काही दुःख अंतकरणाने, दुःखाने सुद्धा.
We mourn his passing.
निश्चितच त्यांच्या जाण्याचं आपण दुःख व्यक्त करतो.
So I was thinking, what can I talk to you about in these 4 days?
आणि म्हणून मी विचार करत होतो की या 4 दिवसांमध्ये मी तुमच्या बरोबर कोणत्या विषयासंबंधी बोलावं.
What can I communicate to you? That comes, if you like, from Baba Sahib.
आणि अशी कोणती गोष्ट मी तुम्हाला सांगावी की असं म्हणू शकतो आपण की जी बाबासाहेबांपासून आपल्याकडे आलेली आहे.
So I was thinking, what would Baba Sahib's last words have been?
आणि मग त्यावेळेस मी विचार करत होतो की बाबासाहेबांचे शेवटचे शब्द कोणते असले असते, कोणते राहिले असते.
What would have been his last words to you?
कोणत्या शेवटचा संदेश किंवा शेवटचे शब्द बाबासाहेबांनी तुम्हाला दिला असता.
But we don't really know what his last words were.
खरं तर त्यांचे कोणते शेवटचे शब्द असते आपल्याला माहित नाही.
But we do know a little bit about where his mind was on the evening that he went to bed and didn't wake up.
आणि परंतु त्या संध्याकाळी ज्या संध्याकाळी ते झोपायला गेलेले होते आणि त्या संध्याकाळी मध्ये पुन्हा उठू शकले नाही, त्या संध्याकाळी त्यांचं मन कोणत्या दिशेला होतं ही गोष्ट मात्र आपण समजू शकतो.
We know that he asked for the notes or the version of the introduction to the Buddha and his Dhamma.
खरतर एका अर्थाने शेवटच्या दिवशी त्यांच्या सोबत बुद्ध आणि त्याच्या धम्माचा जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना त्यांच्या सोबत होती.
He asked for his working papers to be put on his bedside table.
आणि त्यावेळेस त्यांच्या सहकार्याला त्यांनी सांगितलं की त्यांच्या बिछाण्याच्या बाजूला हे जे काही प्रास्ताविक आहे ते आणून त्यांनी ठेवावं.
And in the morning there was the finished version.
आणि सकाळी जणू काही ते पूर्ण झालेले होते.
So you could say this is Baba Saheb's last word.
मग या अर्थाने तुम्ही असं म्हणू शकता की हे जे भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म आहे तो बाबासाहेबांचे शेवटचे शब्द आहे.
This was where Baba Saheb's mind was on that last evening.
आणि त्या शेवटच्या संध्याकाळी बाबासाहेबांचं मन ह्याच गोष्टीवर होतं.
So when we look at the Buddha and his Dhamma, it's a vast book.
जेव्हा आपण भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म बघतो तेव्हा ते फारच विस्तृत असं पुस्तक आहे.
There's so much in there.
खूप साऱ्या गोष्टी त्याच्यामध्ये
आहेत. त्याच्यामध्ये
पूर्ण धर्म अधर्म आहे.
So in four nights I can't go through the whole of the Buddha and his Dhamma.
आणि ह्या चार दिवसांमध्ये पूर्ण काही भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म आपण मी त्याच्याबद्दल सांगू शकत नाही.
But let's say we're looking to find out what Baba Saheb's last message for us was.
खरं तर आपण असं म्हणूया की आपल्यासाठी बाबासाहेबांचा शेवटचा संदेश काय आहे ते आपण पाहण्याचा प्रयत्न करत
आहोत. We've seen it's in the Buddha and his Dhamma.
आणि आपण पाहू शकतो की ती गोष्ट भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये आहे.
So when we look at the Buddha and his Dhamma, we find that it has a definite structure, a definite progression.
आणि जेव्हा भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये आपण बघतो तर निश्चितच त्या पुस्तकामध्ये विशिष्ट स्वरूपाचा असं प्रारूप आहे आणि त्याचं एक प्रकारे हळूहळू विकसित होत जाणारं रूप त्याच्यामध्ये आहे.
It's obvious that Babasaheb would have liked to have done more work to it.
निश्चितच बाबासाहेबांना ह्या पुस्तकावर अधिक काम करणं शक्य झालं असतं.
इट्स स्टिल अ लिटल बिट रफ, इट्स नॉट कम्प्लीटली फिनिश्ड.
आपण असं पण म्हणू शकतो की ते अजून थोडंसं कच्चं आहे, पूर्ण अर्थाने पूर्ण झालेलं नाही.
ही वॉज नॉट एबल टू
कदाचित त्यांना हे पुस्तक पूर्ण पूर्ण करण्यासाठी शक्य झालेलं नाही.
द आउटलाइन इज देअर, द कम्प्लीट पिक्चर इज देअर.
परंतु ते जे प्रारूप आहे ते पूर्ण प्रारूप आपल्या समोर आहे, संपूर्ण चित्र आपल्या समोर आहे.
सो व्हेन वी लुक एट दॅट पिक्चर we can see how it ends.
आणि म्हणून ह्या चित्राला जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण बघू शकतो की हे चित्र कसं संपत.
And the ending is perhaps Babasaheb's last message to us.
आणि म्हणून याचा जो शेवट आहे तो कदाचित आपल्यासाठी बाबासाहेबांचा शेवटचा संदेश असेल.
And it ends in a very very powerful way.
आणि हे जणू काही अतिशय शक्तिशाली पद्धतीने याचं समापन होतं, हे पुस्तक संपत.
A very very moving way.
अतिशय सद्गतित पद्धतीने ते संपत.
A way that we should all take to our hearts.
ते या पद्धतीने संपत की प्रत्येक जण जणू काही त्याला हृदयामध्ये घेऊ शकेल अशा पद्धतीने.
It gives Babasaheb's last message to us.
जणू काही ही गोष्ट बाबासाहेबांचा शेवटचा संदेशच आपल्याला देते आहे.
He says what he really wants us to do.
एक प्रकारे जी गोष्ट आपल्याला करता त्यांना असं वाटतं की आपण केली पाहिजे जणू काही तीच गोष्ट बाबासाहेब तिथे बोललेल्या आहेत.
Well, as loyal daughters and sons of Babasaheb, I'm sure you know what those last passages are.
आणि मला हे माहिती आहे की जे बाबासाहेबांचे एकनिष्ठ असे पुत्र आणि पुत्री आहेत त्यांना बाबासाहेबांचे शेवटचे शब्द काय आहेत हे माहित आहे.
But I'm going to remind you and I'm going to talk about those last two passages in the epilogue to the Buddha and his Dhamma.
आणि म्हणूनच भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्मामधले शेवटचे जे काही दोन संदेश आहेत त्या संदेशाबद्दल मी ते वाचणार आहे, त्याच्याबद्दलच सांगणार आहे.
So you remember there are two passages right at the end of the whole work.
तुम्हाला हे माहिती आहे की भगवान बुद्ध आणि त्याच्या धम्माच्या अगदी शेवटी हे शेवटचे दोन संदेश तिथे आलेले आहेत, दोन प्यारा तिथे आलेले आहेत.
The first of these is the four great bodhisattva vows.
यापैकी पहिली गोष्ट जी आहे त्याच्यामध्ये चार बोधिसत्वाच्या ज्या महान प्रतिज्ञा आहेत त्या आहेत.
Well, we're going to look at those four vows.
आणि ह्या चार प्रतिज्ञांना आपण पाहणार आहोत.
And then the whole work ends with the prayer to be reborn in the land of the Buddha.
आणि हे सगळं कार्य जे आहे, हे लिखाण जे आहे ते भगवान बुद्धाच्या भूमीमध्ये पुन्हा जन्म घेण्याची जी प्रार्थना आहे त्या प्रार्थनेसहित हे लिखाण संपतं.
Whenever I read those words, I think of Babasaheb praying to be reborn in the land of the Buddha.
आणि जेव्हा कधी मी हा संदेश वाचतो तेव्हा मला असं वाटतं की जणू काही बाबासाहेबच स्वतः एक प्रकारे प्रार्थना करत आहेत की पुन्हा ह्या बुद्धाच्या भूमीमध्ये जन्म घ्यावं म्हणून.
I don't know what you think about rebirth, of course.
मला हे माहित नाही की तुम्ही पुनर्जन्माबद्दल पुनर्भावाबद्दल काय विचार करता.
Some may believe in it, some may not.
तुमच्यापैकी काही लोक त्याच्यामध्ये विश्वास ठेवत असतील, काही ठेवत नसतील.
That's up to each of us.
निश्चितच ती प्रत्येक गोष्ट प्रत्येकावर अवलंबून आहे.
But Babasaheb seems to be wishing that he comes back to India.
जणू काही बाबासाहेब एक प्रकारची अशी इच्छा धारण करतायत की ते पुन्हा भारतामध्ये परत यावे.
And carries on the work that he began in 1956.
आणि 1956 ला जे कार्य त्यांनी आरंभ केलेलं होतं त्या कार्याला त्यांनी पुढे चालू ठेवावं.
Of course it began it much earlier actually.
खरं तर 1956 खूप अगोदरच त्यांनी हे कार्य सुरुवात केलेलं होतं.
So I want to look at these two passages in some depth.
आणि म्हणून ह्या दोन पॅसेजेस ला किंवा संदेशाला मी अगदी सखोलतेने पाहू इच्छितो.
So before I go any further, I'm just going to read them in English. And then Yasho Sagar is going to read them in Marathi.
तर सर्वप्रथम मी याला इंग्रजी मध्ये वाचणार आहे आणि त्यानंतर यशो सागर त्याला मराठी मध्ये वाचतील.
So The first of the two passages I'm going to read is called A Vow to Spread His Dhamma. There are beings without limit. Let us take the vow to convey them all across. There are depravities in us without number. Let us take the vow to extinguish them all. There are truths without end. Let us take the vow to comprehend them all. There is the way of Buddha without comparison. Let us take the vow to accomplish it perfectly.
तर त्यांच्या धर्माच्या प्रचाराची प्रतिज्ञा. जीवसृष्टी आहे अशी आपण प्रतिज्ञा करूया त्या सर्वांना भवसागर पार नेण्याची. आपणामध्ये दोष असंख्य आपण प्रतिज्ञा करूया त्याचा क्षय करण्याची. सत्य आहेत अनंत आपण प्रतिज्ञा करूया त्या सर्वांचा बोध प्राप्त करण्याची. बुद्धाचा मार्ग आहे अतुलनीय आपण प्रतिज्ञा करूया तो संपूर्ण साध्य करण्याची.
So you can imagine that the words say, let us take the vow.
आणि हे शब्द जणू काही सांगतात की प्रतिज्ञा आपण करूया.
This is Babasaheb talking to us.
एक प्रकारे ही गोष्ट बाबासाहेब आपल्याशी बोलत आहे.
लेट अस टेक द वाव.
आपण प्रत्येकाने प्रतिज्ञा करूया.
दिस इज व्हॉट बाबासाहेब इज सेइंग टू अस.
एक प्रकारे ही गोष्ट बाबासाहेब आपल्याला सांगत आहे.
सो इट्स रियली इम्पॉर्टंट वी अंडरस्टँड व्हॉट दॅट मीन्स.
आणि म्हणूनच ह्याचा अर्थ काय होतो हे समजणं अतिशय महत्वाचं आहे.
अँड दॅट वी आर एबल टू टेक दॅट वाव.
आणि त्यामुळेच आपण एक प्रकारे ती प्रतिज्ञा घेण्यासाठी सक्षम होतो, शक्य होतं आपल्याला ती प्रतिज्ञा घेणं.
सो दिस इज व्हॉट वी विल बी एक्सप्लोरिंग over these next 3 nights.
आणि पुढच्या 3 दिवसांमध्ये ह्याच गोष्टींचा आपण शोध घेणार आहोत, यालाच आपण पाहणार आहोत.
Then on the last night I will look at the last passage.
आणि शेवटच्या दिवशी जो शेवटचा संदेश आहे तो आपण पाहणार आहोत.
That's my plan now. I don't know what will happen.
हे केवळ माझी योजना आहे, परंतु मला माहित नाही की काय घडेल नेमकं.
You may all have to come for several days after that.
कदाचित तुम्हाला त्याच्यानंतर सुद्धा कितीतरी दिवस सातत्याने यावं लागेल.
But that's what I'm planning right now.
सध्या तरी माझी योजना मात्र अशी आहे.
But I want to read this last passage because again I hear Babasaheb's voice in my mind.
आणि हा शेवटचा जो संदेश आहे तो मी वाचू इच्छितो तुमच्या समोर, कारण जणू काही माझ्या मनामध्ये मी बाबासाहेबांचा आवाजच ऐकतो आहे.
A prayer for his return to his native land. O exalted one, I trust myself wholeheartedly to the Tathagata, whose light pervades without any impediment the regions in the 10 quarters, and express my earnest desire to be born in thy land. In realizing in vision the appearance of thy land, I know that it surpasses all realms in the threefold existence, that it is like sky embracing all, vast and spacious, without boundaries. Thy mercy and compassion, in accordance with the righteous way, is an outgrowth of the stock of merits accumulated by thee, which are beyond all worldly good. And thy light permeates everywhere, like the mirrors of the sun and the moon. Let me pray that all beings, having been born there, shall proclaim the truth like Buddha thyself. Herewith I write down this essay and utter these verses and pray that I could see thee, O Buddha, face to face, and that I could, together with all my fellow beings, attain the birth in the land of bliss.
त्यांच्या स्वदेश प्रत्यागमनासाठी प्रार्थना. हे पुरुषोत्तम, मी मनापासून निष्ठा ठेवतो तथागतांवर, ज्याची दीप्ती व्याप्त आहे अनिर्भित दस दिशा, आणि माझी उत्कृष्ट अभिलाषा तुझ्या भूमीत जन्म घेण्याची. मनचक्षुंना घडते तुझ्या भूमीचे दर्शन, तेव्हा त्रैलोक्यातील सर्व भूमीत तिची श्रेष्ठता जाणतो. आकाशासम सर्व ग्राही ती अनंत असी. धम्म मार्गानुसारी तुझी करुणा मैत्री सर्व भौतिक विश्वात श्रेष्ठ. अनंत जन्मीच्या पुण्य संचयाचा परिणाम जे तू संचित केले आहेस, आणि तुझा प्रकाश सर्वव्यापी सूर्यचंद्राचे जणू रूप दर्पणच. माझी अशी प्रार्थना येथे जन्म घेतलेले समस्त प्राणी मात्र तुझ्या सम करोत जय घोष. हे बुद्धा, मी लिहितो आहे लेख इथे आणि गातो गाथाही, आणि करतो हीच प्रार्थना साक्षात दर्शन भावे तुझे समस्त प्राणी मात्रांसहित या भूमीत हो मला जन्म प्राप्त. या भूमीत हो मला जन्म प्राप्त.
But what beautiful words, so highly poetic, highly imaginative.
किती सुंदर असे शब्द आहे, खूपच काव्यात्मक आणि खूपच कल्पनेने भरलेले.
My brother was singing earlier. I was thinking we should set this to music and somebody should sing these words.
आणि जेव्हा धर्मचर्य आनंदकीर्ती ते गीत गात होते तेव्हा मी हा विचार करत होतो की याला सुद्धा कोणीतरी चालबद्ध केलं पाहिजे आणि हे सुद्धा आपण गायलं पाहिजे.
Maybe tomorrow night we'll hear those words sung.
कदाचित उद्याच्या रात्री आपण हे शब्द ऐकू शकतो, हे गीत ऐकू शकतो.
Why not?
का नाही?
But very, very beautiful, very, very passionate, poetic words.
आणि खूपच सुंदर, खूपच असं म्हणूया आकर्षणानं भरलेलं आणि फारच काव्यात्मक अशी ती गोष्ट.
Actually, there's more than four talks just in that passage.
खर तर ह्या एका संदेशामध्ये चार पेक्षा कितीतरी जास्त प्रवचन आहे.
But just keep those in mind. Keep that flavor in your mind.
आणि हा जो स्वाद आहे तो स्वाद तुमच्या मनामध्ये तेवत ठेवा, तो असू द्या तुमच्या मनामध्ये.
So of course these two passages are extremely important because they're the very last passages in Babasaheb's great work.
आणि ह्या दोन्ही जे संदेश आहेत ते आपल्यासाठी अतिशय महत्वाचे आहेत, कारण बाबासाहेबांच्या लिखाणामध्ये ते सर्वात शेवटी आलेले असे संदेश आहेत.
In a way they're his last will and testament to us.
एक प्रकारे जणू काही त्यांचा तो शेवटचा संदेश होता आणि शेवटची जणू काही त्यांची ती इच्छा होती.
So that's very, very important.
आणि म्हणूनच ही अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे.
But there are some other very interesting things about these two passages.
परंतु ह्या दोन संदेशाबद्दल फारच महत्वाचे असे काही गोष्टी आहेत.
Do you know where they come from?
तुम्हाला हे माहिती आहे का की ह्या गोष्टी कुठून आलेल्या आहेत?
Well, it says underneath, doesn't it? It says where they come from.
खरं तर त्या प्रत्येक ह्याच्या खाली ते कुठून आलेले आहेत हे लिहिलेलं आहे.
They come from the Hastings Encyclopedia of Religion and Ethics.
आणि धर्म आणि नीतिमत्ता ह्याच्या एनसायक्लोपीडिया मधून ते आलेले आहेत असं तिथे खाली लिहिलेलं आहे.
This is quite interesting.
आणि ही फारच रोचक अशी बाब आहे.
This was an encyclopedia compiled in the early 20th century. It was started in 1909, finished about 1920.
आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीला जो एन्सायक्लोपीडिया तयार झाला होता त्याच्यामध्येच ह्याला तयार करण्यात आलेलं होतं. 1909 पासून ज्याची सुरुवात झाली होती फिनिश सर
1920
ला जे ज्याचं लिखाण पूर्ण झालेलं होतं.
So about the time that Babasaheb is beginning to be interested in Buddhism, he must have found this.
खरं तर बाबासाहेब ज्यावेळेस बुद्धधर्मामध्ये रुची घ्यायला सुरुवात झालेले होते अगदी त्याच काळातला हा कालावधी आहे आणि कदाचित त्यांना ही गोष्ट त्यावेळेस सापडली असेल, त्यांनी शोधली असेल.
The interesting thing is it was compiled by a Christian priest.
खरं तर ह्याच्यातली रोचक अशी गोष्ट आहे की ह्या एन्सायक्लोपीडियाची लिखाण जे आहे ते एका ख्रिश्चन धर्मगुरुने केलेलं आहे.
His name was James Hastings, the Reverend James Hastings.
तर हा जो आदरणीय रेव्हरंड हेस्टिंग होता त्याने त्याचं लिखाण केलेलं आहे.
He came from the same city as Subhadra. Many of you will know Subhadra.
आणि सुभद्र ज्या शहरातून आलेले आहेत त्या शहरातून ते आलेले आहेत.
So he's a Scotsman, not an Englishman.
आणि म्हणून ते इंग्लिश नाही आहेत तर स्कॉटिश आहे, स्कॉटिश आहेत.
व्हेरी डिफरंट इंग्लिश अँड स्कॉट्स.
आणि इंग्लिश आणि स्कॉटिश हे जे लोक आहेत ते फार वेगळे असतात.
I'm Scottish really, although I was born in England.
खरं तर मी पण स्कॉटिश आहे जरी माझा जन्म इंग्लंडमध्ये झालेला असला तरी.
But yes, he was a Christian minister.
खरं तर ते ख्रिश्चन धर्मगुरू होते.
But he was interested in all world religions.
परंतु त्यांना जगातील जे बाकी धर्म आहेत त्याच्यामध्ये सुद्धा रुची होती.
So he got some of the best scholars in the world to write articles on all the main features of world religion.
आणि म्हणून काही लेखकांना त्यांनी जगातील सर्व धर्मांवर धर्माचे जे मुख्य लक्षण आहेत त्या लक्षणावर लिहायला सांगितलं.
And well he got quite a lot written about Buddhism.
आणि निश्चितच खूप सारा बुद्ध धर्माबद्दल त्यावेळेस लिहिलं गेलं.
I've looked at this encyclopedia and I've seen some of these passages.
आम्ही स्वतः हा encyclopedia पाहिलेला आहे आणि काही उतारे मी त्याच्यामध्ये पाहिलेले आहेत.
What you can say is they're scholarly rather than coming from people who are committed to the religion.
तुम्ही असं म्हणू शकता की हे जे उतारे आहेत ते अधिक बुद्धिमत्तेतून आलेले आहेत, अधिक ज्याला काय म्हणताय स्कॉलरली विद्वत्तेतून आलेले आहेत, एका अर्थाने आचरण करणाऱ्या माणसापासून आल्यापेक्षा.
But Babasaheb drew quite a bit of material from here.
आणि निश्चितच बाबासाहेबांनी खूप सारं जे लिखाण आहे याच्यातून घेतलेलं.
And this is from an article, these two passages are from an article on Buddhist prayer.
आणि विशेषतः हे जे दोन उतारे आहेत ते त्या उतारांमधून त्या लेखांमधून आलेले आहेत ज्याच्यामध्ये बौद्ध प्रार्थना सांगितलेली आहे.
I'm giving you information because I think it's useful for you to know these things.
खरं तर ही एक प्रकारे माहिती तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करत आहे, कारण मला असं वाटतं की ही माहिती तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असेल.
The article is quite good. It's not perfect, but it's quite good.
खरं तर हा लेख जो आहे तो फार चांगला आहे, खूप चांगला नाही.
It makes the most important point.
हा जो लेख आहे तो फार महत्वाची गोष्ट आपल्याला सांगतो.
He says, Buddhism has nothing to do with asking a god to give you something.
आणि तो लेख जो आहे हे सांगतो की बौद्ध धर्म या गोष्टींमध्ये सामावलेला नाही की ज्याच्यामध्ये तुम्ही देवाला काहीतरी द्या असं म्हणता.
I even hear Buddhists here in India saying, oh my god.
मी हे पण ऐकलेलं की इथले बौद्ध सुद्धा म्हणतात की अरे देवा.
ओ माय गॉड, अरे देवा. You're Buddhist, for goodness sake.
तुम्ही बौद्ध आहात, अरे देवा कसं म्हणता.
And it's not that God's going to say, I'm not going to help you because you're a Buddhist.
आणि तुम्हाला माहिती की देव असं म्हणणार नाही की आता मी तुम्हाला मदत करणार नाही कारण तुम्ही बौद्ध आहात.
But you can dial the number, but there's nobody at the other end.
खरं तर तुम्ही नंबर डायल करू शकता, परंतु ज्याला डायल करताय तो तिकडे नाहीच
आहे. दिस नंबर इज नॉट रेकॉग्नाइज्ड.
हा नंबर ओळखीचा नाही.
यू कॅन पुट GOD and then the phone says this number not recognized.
आणि जेव्हा तुम्ही GOD टाकाल तेव्हा तिथून आवाज येईल की हा नंबर ओळखत नाही.
यू कॅन सेंड अ टेक्स्ट मेसेज, प्लीज गिव्ह मी अ सम.
तुम्ही त्याला एक संदेश पाठवू शकता, मेसेज पाठवू शकता की कृपया मला पोळ द्या.
आय डोंट नो व्हाय गॉड ऑलवेज गेट्स आस्क्ड फॉर सम.
आता मला हे माहित नाही की प्रत्येक वेळी देवालाच का पोरासाठी विचारलं जात.
व्हॉट्स रॉंग विथ अ डॉटर.
तर मुलींचं काय चुकलेलं आहे याच्यात.
दे आर मच लेस ट्रबल, आरंट दे.
खरं तर मुली फारच कमी त्रासदायक असतात, बरोबर की नाही.
However much you ask, whether for son, for daughter, for an exam, for a goat, whatever it is, you won't get it.
आणि तुम्ही मग कशाची मागणी करा, पोरग मागा, पोरगी मागा, परीक्षा मागा किंवा काही मागा, तुम्हाला मिळणार नाही.
So yes, that's what the article says. Prayer in Buddhism has nothing to do with asking a god to give you something.
आणि हा लेख हे सांगण्याचा प्रयत्न करतो की बौद्ध धर्मामध्ये प्रार्थना देवाकडून काहीतरी मागण्याच्या अर्थाने असत नाही, देवाकडून काही मागण्याच्या स्वरूपात असत नाही.
So what do we mean if we talk about prayer in Buddhism?
आणि मग जेव्हा आपण बौद्ध धर्मामध्ये प्रार्थनेच्या स्वरूपात बोलतो तर त्याचा अर्थ काय असतो?
But what we mainly mean is the forming of the very strong mental aspiration.
तर याचा मुख्य अर्थ होतो की एक प्रकारे अतिशय मजबूत अशी आपण प्रेरणा भाव मानसिक प्रेरणा आपण निर्माण करत असतो.
If you want to achieve anything in your life, you've got to really want it.
तुम्हाला एखादी गोष्ट जर तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करायची असेल तर पहिल्यांदा त्याची अभिलाषा ठेवली पाहिजे, त्याची इच्छा ठेवली पाहिजे.
You know about school work, for instance.
तुम्ही स्कूल वर्क,
yeah,
तुम्ही त्या शाळेच्या संदर्भात सुद्धा पाहू शकता.
Unless you really want to learn and unless you really want to get through your exams, you won't have the energy to do it.
जर तुम्हाला काहीतरी शिकण्याची इच्छा नसेल, तुम्हाला परीक्षा पास होण्याची इच्छा नसेल, तर तुम्ही खऱ्या अर्थाने ते करू शकत नाही.
If you want to achieve anything, you have to really want it.
आणि कुठलीही गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची असेल तर पहिल्यांदा त्याच्या संदर्भात तुम्हाला इच्छा ठरवावी लागेल.
And what the Buddha teaches us is that if we really want something, we can have it.
आणि बुद्ध हीच गोष्ट आपल्याला सांगतात की खरोखरच आपण एखादी गोष्ट इच्छिली, अभिलाषा ठेवली की आपल्याला ती मिळू शकते.
If that thing is really worth having.
जर ती गोष्ट खरंच प्राप्त करण्याच्या दृष्टीने योग्य असेल तर.
Of course, if you just wish I could fly to the moon, I'm sorry, no good.
तर जर तुम्ही अशी इच्छा ठेवली की आता मी उडत चंद्रावर जाईल तर त्याचा काही उपयोग होणार नाही.
But if you want to develop good qualities, if you want to develop wisdom, if you want to develop compassion, you have to want it.
आणि जर तुम्हाला चांगल्या गुणांचा विकास करायचा असेल, तुम्हाला प्रज्ञा विकसित करायची असेल, करुणा विकसित करायची असेल, तर सर्वप्रथम तुम्हाला त्यांची इच्छा धरली पाहिजे.
If you want to live a good life, if you want to benefit other people, you have to want it.
जर तुम्हाला स्वतःला चांगलं जीवन जगायचं असेल, इतरांचं कल्याण करायचं असेल, तर पहिल्यांदा तुम्हाला त्याची इच्छा ठेवावी लागेल.
It's not just that you have to want it, you have to commit yourself to it.
आता नुसतंच इच्छा ठेवून ठेवणं पुरेसं नाही तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला कटिबद्ध व्हावं लागेल, प्रतिज्ञाबद्ध व्हावं लागेल.
It's the same with exams. You can say, oh yes, I'd really like to get a PhD.
कधी ही पुन्हा त्या परीक्षेसारखी गोष्ट होईल की जी तुम्ही म्हणाल की हा मला पीएचडी पाहिजे.
You think, oh, if I really want PhD, I will get one.
आणि मग तुम्ही असा विचार कराल की जर खरंच मी पीएचडी ची इच्छा धरली तर मला मिळेल.
Well, brothers and sisters, I've got news for you.
बनू आणि बघिनो, इथं मला तुम्हाला एक बातमी द्यायची.
इट्स नॉट इनफ मेअरली टू वॉन्ट इट.
आणि म्हणूनच केवळ इच्छा ठेवणं, अभिलाषा ठेवणं पुरेसं नाही.
यू हॅव टू पुट इट इन टू प्रॅक्टिस.
तर ती गोष्ट तुम्हाला प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल.
सो इन बुद्धिझम व्हॉट वी माइट से इज द इक्विवलेंट ऑफ प्रेयर इन अदर रिलीजन्स इज फॉर्मिंग अ व्हेरी स्ट्रॉंग इंटेंशन for something good.
आणि आपण असं म्हणू शकतो की बुद्धधर्मामध्ये इतर ज्या प्रार्थना आहेत त्यांच्या संदर्भात कोणती महत्वाची गोष्ट असेल तर एक प्रकारची अतिशय मजबूत अशी इच्छा त्या दिशेने जाण्यासाठीची निर्माण करणं.
And if we then act on that aspiration, we will achieve.
आणि निश्चितच त्या प्रेरणेवर जर त्या अभिलाषेवर जर आपण खरंच काम करू शकलो तर आपण निश्चितच ती गोष्ट प्राप्त करू शकतो.
Really? Guarantee? Money back guarantee?
खरंच असं होऊ शकतं आणि पैसे परत देण्याची गॅरंटी.
If you really want it and if you really work, you will get.
खरंच तुम्हाला पाहिजे असेल आणि खरंच तुम्ही त्याच्यावर काम करू शकलात तर तुम्हाला ते मिळेल.
This is the way the world is.
खरं तर याच पद्धतीनं जग असतं.
Just as if you throw something up in the air, it will come to the ground. So if you have a strong aspiration and act, you will get there.
आणि जसं तुम्ही एखादी गोष्ट वर फेकता आणि ती खाली येते, अगदी त्याच प्रकारे अशी मजबूत अशी प्रेरणा जर तुम्ही निर्माण केली एखादी गोष्ट प्राप्त करण्याची आणि त्या दृष्टीने कार्य केलं तर ती निश्चितच तुम्हाला मिळेल.
The Buddha says that what the mind dwells upon, that it becomes.
बुद्ध असं म्हणतात की ज्या गोष्टीवर तुमचं मन विचार करतं ते मन तसंच बनतं.
यू क्रिएट इन अ वे विथ युअर ओन माइंड युअर ओन फ्युचर.
तुम्ही असं म्हणू शकता की तुम्ही तुमच्या मनाच्या मदतीने तुम्ही स्वतःचं भविष्य निर्माण करता.
दिस इज अ बिग रिस्पॉन्सिबिलिटी इज़न्ट इट.
खरं तर ही फार मोठी जबाबदारी आहे.
वी आर वॉन्डरिंग अराउंड विथ अ माइंड दैट इज थिंकिंग ऑल सॉर्ट्स ऑफ थिंग्स.
आपण अशा प्रकारचं मन घेऊन सातत्याने फिरत असतो जे मन खूप साऱ्या गोष्टींचा विचार करतं.
समटाइम्स इट सेज बी केअरफुल व्हॉट यू विश फॉर because you may get it.
कधी कधी असं म्हटलं जातं की याची काळजी घ्या कारण ज्या गोष्टींची तुम्ही इच्छा ठेवता ती गोष्ट कधी तुम्हाला मिळेल.
What you fill your mind with, you will get.
ज्या गोष्टीने तुम्ही तुमचं मन भरता ती गोष्ट तुम्हाला मिळते.
But when you get it, it may be different to what you expected.
आणि म्हणून जी गोष्ट तुम्हाला मिळेल ती गोष्ट कदाचित ज्या गोष्टीची तुम्ही इच्छा धरलेली होती त्याच्यापेक्षा काही वेगळीच असेल.
So the article is exploring all of this.
आणि हा लेख जणू काही ह्या सगळ्या गोष्टींना तिथे खुलं करतो, त्याच्याबद्दल सांगतो.
And then it begins to explore how this is worked out in different Buddhist traditions.
आणि ही मग हा लेख ही गोष्ट वेगवेगळ्या बौद्ध परंपरेमध्ये कशा स्वरूपात विकसित होते ती बाब सांगतो.
How it's explored in the early Pali texts.
अगदी सुरुवातीचे जे काही पाली साहित्य आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट कशा पद्धतीने आलेली आहे ती बाब तो लेख सांगतो.
In what we now call the Theravada tradition.
ज्याला आता आपण थेरवाद परंपरा म्हणतो.
It looks at what how that's worked out in other early schools such as Sauvastivada.
आणि अगदी सुरुवातीचे जे काही संप्रदाय होते त्या संप्रदायांमध्ये ही गोष्ट कशी कार्य करते, जसं सर्वास्तिवादी संप्रदाय आहे त्याच्यामध्ये ती गोष्ट कशी काम करते ही बाब तो लेख सांगतो.
And then it looks at how it's worked out in Mahayana tradition.
आणि त्यानंतर महायान संप्रदायामध्ये ही गोष्ट कशी आहे ही बाब तो सांगतो.
And in fact the two passages that we're going to look at come from Mahayana sources.
आणि म्हणून जे दोन उतारे आपण पाहत आहोत ते उतारे महायान जे काही संदर्भ आहे स्रोत आहे त्याच्यापासून आलेले आहे.
This is very important for us as sons and daughters of Babasaheb.
बाबासाहेबांचे पुत्र आणि पुत्री म्हणून ही गोष्ट आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे.
Because sometimes it said that Babasaheb was just interested in Pali Buddhism.
कारण असं म्हटलं जातं की बाबासाहेब केवळ पाली जो बौद्ध धर्म आहे त्याच्यामध्येच त्यांना रुची होती.
That he was a follower of Theravada.
असं पण म्हटलं जातं की बाबासाहेब जणू काही थेरवादी संप्रदायाचं अनुसरण करायचे.
But in the Buddha Nisdhamma, I've counted at least 8 or 10 passages that come from Mahayana sources.
परंतु भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये मी स्वतः अशा 8 ते 10 उतारांचा संदर्भाला आलेलो आहे की जे महायान संप्रदायातून आलेले आहे.
And I particularly noticed this because Subhuti comes in that.
ही गोष्ट माझ्या विशेषतः लक्षात येण्याचं हे कारण आहे कारण त्या उतारांमध्ये सुभूती येतात.
I mean the Buddha Nisdhamma.
मी स्वतः बुद्ध आणि त्याच्या धम्मामध्ये आहे.
Well, at least my name is.
माझं नाव भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामध्ये आहे.
Or at least the person from whom I am named.
तर त्या व्यक्तीचं नाव ज्यांच्या नावापासून माझं नाव घेतलेलं आहे आलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव तिथे आहे.
Because there's a quotation from the Vajracchedika Prajna Paramita Sutra.
कारण वज्रछेदिका प्रज्ञा पारमिता सूत्रामधून तिथे एक कोटेशन आलेलं आहे तिथे एक वाक्य आलेलं आहे.
And that consists of a conversation between the Buddha and Subhuti.
आणि हे वाक्य जे आहे ते बुद्ध आणि सुभूती यांच्यामधला जो काही संवाद आहे त्या संवादातून आलेला.
Actually, Subhuti doesn't say very much.
खरं तर तिथे सुभूती जास्त काही बोलत नाही.
He just says yes.
ते केवळ हो म्हणतात.
You're right.
तुम्ही बरोबर आहात हे म्हणताय.
बिलकुल जरूर हो. But he's there, he's talking to the Buddha.
तिथे सुभूती तिथे आहेत आणि बुद्धाशी बोलत
आहेत. That's from a Mahayana source.
खरं तर हे जे स्त्रोत आहे ते महायान स्त्रोत आहे.
And the last two passages come from Mahayana sources.
आणि शेवटचे जे उतारे आहेत ते सुद्धा महायाना स्त्रोतामधून आलेले आहे.
So what does this mean?
मग याचा अर्थ काय होतो?
Was बाबासाहेब थेरवादी or महायान?
बाबासाहेब थेरवादी होते की महायानी होते?
He was neither.
ते दोन्ही पण नव्हते.
He was just a Buddhist.
ते केवळ बौद्ध होते.
That's what we need to be, just Buddhists.
आणि हीच गोष्ट आपल्याला केली पाहिजे, आपण केवळ बौद्ध असलो पाहिजे.
And we feel our brothers and sisters from any school of Buddhism. We can feel our brotherhood and sisterhood with any Buddhist.
तर आपल्याला सुद्धा कुठल्याही संप्रदायाच्या बौद्धांबरोबर आपलं एक प्रकारे बंधुत्वाचं नातं वाटलं पाहिजे, बंधुत्व वाटलं पाहिजे.
Wherever in the Buddhist tradition there's something we can learn from, why don't we learn?
आणि ज्या कोणत्या बौद्ध संप्रदायावरून आपल्याला असं वाटतं की शिकलं पाहिजे तर का आपण शिकू नये?
I remember Bhante Sangharakshita telling a story about this.
मला एक गोष्ट आठवते, भंते संघरक्षित मला एक कहाणी कथा सांगत होते.
He said that one of his teacher, his first teacher, was an Indian guru, Indian bhikshu, Bhikshu Jagdish Kashyap.
त्यांचे पहिले जे गुरु होते ते भारतीय गुरु होते भिक्षु जगदीश कश्यप.
And when he told the story against himself.
एक प्रकारे स्वतःच्या विरोधात जणू काही त्यांनी त्यांची स्वतःची कहाणी सांगितलेली होती.
He said that to begin with he was a strict Theravada.
सुरुवातीला ते म्हणाले की मी अगदी पक्का थेरवादी होतो.
If it was from another source, robe over his head and he wouldn't listen.
आणि ते एखादा दुसरा मनुष्य जर एखादी गोष्ट दुसऱ्या परंपरेपासून येणारी असेल तर त्याला काय करायचे, ते आपल्या चिवर पांघरून घ्यायचे आणि ऐकायचे नाही.
So one day he was staying with some Chinese friends.
एक दिवस ते काही चीनी मित्रांसोबत राहत होते.
And the Chinese were of course Mahayanists.
आणि चीनी लोक जे आहेत ते महायानी आहेत.
So they served him a meal.
आणि त्यांनी त्यांना जेवण दिलं.
And they just served him rice.
आणि त्यांनी त्यांना केवळ भातच दिला.
And so he said, where's the curry?
आणि मग यांनी विचारलं की भाजी कुठे आहे?
सब्जी कुठे? So he said, well, you say you're just interested in the Buddha.
आणि मग त्यांना म्हटलं गेलं की तुम्ही केवळ बुद्धामध्येच रुची घेता.
You just want the main thing.
तुम्हाला केवळ मुख्य गोष्टच पाहिजे.
So we just given you the rice.
आणि म्हणून तुम्हाला आम्ही केवळ भातच दिलेला.
So he learnt his lesson.
आणि त्यावेळेस त्यांनी स्वतः धडा शिकला.
The sabji, the curry, all of that gives extra taste.
आणि भाजी किंवा इतर ज्या गोष्टी आहेत जेवणामध्ये ते एक वेगळा स्वाद देतात, अधिक स्वाद देतात.
That last passage we listened to is so beautiful.
शेवटचा जो उतारा आपण वाचलेला आहे किती सुंदर आहे.
So rich.
अतिशय समृद्ध आहे.
It makes you so open, so happy.
तो तुम्हाला अतिशय खुला करतो, आनंदी बनवतो.
Why just stick to rice?
आणि मग केवळ मग भातालाच का चिकटून राहिलो.
इट्स ऑल राईट फॉर पीपल इन छत्तीसगढ बिकॉज़ दे कैन ईट अ ह्यूज माउंट ऑफ राइस.
छत्तीसगढच्या लोकांसाठी भाताला चिकटून राहणं पुरेसं आहे, कारण एक प्रकारे मोठा ढिगारा भाताचा ते खातात.
आय नेव्हर सीन पीपल ईट सो मच राइस.
मी एवढ्या मोठ्या प्रमाणात भात खाताना कुणालाच बघितलेलं नाही.
But when you can have curry, when you can have sabji, why not have?
आणि जर तुम्हाला मग अशा प्रकारे जर भाजी मिळत असेल, सब्जी मिळत असेल तर का घेऊ नये?
Why if you can have some chutney, why not?
जर तुम्हाला चटणी मिळत असेल थोडीशी तर का घेऊ नये?
Okay, chapati, papad, why not? Gulab jamun, yeah. Stop, stop. I won't mention puran puri.
आता मी पुरण पोळीचं नाव घेणार नाही.
If you can have, why not have? If it makes the meal more tasty, more appealing, why not have?
जर खरंच ते जेवण जे आहे चौदार होणार असेल, खरंच तुम्हाला लागू होणार होणार असेल तर का घेऊ नये?
The Buddha is there in Theravada, in Mahayana, in many places.
Buddha Theravada मध्ये आहेत, महायाना मध्ये आहेत, अनेक ठिकाणी आहेत.
You remember that Baba Saheb was asked this question on the morning of the Diksha in Nagpur.
तुम्हाला हे आठवत असेल की दीक्षाभूमीला धर्मांतराच्या अगदी सकाळी, त्या दिवशी सकाळी बाबासाहेबांना हा प्रश्न विचारण्यात आलेला होता.
You remember that some journalists were asking him questions.
तुम्हाला आठवत असेल की काही पत्रकार त्यांना तो प्रश्न विचारत होते.
You know what they were trying to do?
तुम्हाला माहिती की जणू काही ते काय करण्याचा प्रयत्न करत होते.
They were trying to catch him.
बाबासाहेबांना जणू काही कैचित पकडण्याचा प्रयत्न करत होते.
So they could show this conversion was just nonsense.
आणि जणू काही हे दाखवण्याचा प्रयत्न करणार होते ते की जणू काही हे जे काही धर्मांतर आहे ते एक प्रकारचा मूर्खपणा आहे.
Poor Baba Saheb, he was up against so much difficulty.
बाबासाहेब एक प्रकारे कितीतरी अडचणी त्यांना होत्या, कितीतरी विरोध त्यांना होता या गोष्टीसाठी.
But Baba Saheb was very clever.
बाबासाहेब फारच हुशार होते.
So they asked him, what you're converting today, so which branch of Buddhism are you converting to?
त्यावेळेस मग त्यांना प्रश्न विचारण्यात आला की आज तुम्ही धर्मांतर करत आहात तर बौद्ध धर्माच्या कुठल्या संप्रदायामध्ये, कुठल्या शाखेमध्ये तुम्ही धर्मांतर करणार आहात?
इज इट थेरवादा?
तुम्ही थेरवादी बनणार आहात?
इज इट महायान?
तुम्ही महायानामध्ये धर्मांतर करणार आहात?
वज्रयान?
की वज्रयानामध्ये तुम्ही धर्मांतरित होणार आहात?
इज इट झेन बुद्धिझम?
की झेन बुद्ध धर्मामध्ये होणार आहात?
इज इट दिस? इज इट दॅट?
हे आहे का की त्यामध्ये?
यू कॅन इमॅजिन देम आस्किंग एंड देन सिटिंग बॅक एंड थिंकिंग ओके लेट्स see what he says.
आणि तुम्ही याची कल्पना करू शकता की असं विचारल्यानंतर ते लोक बसतील आणि विचार करतील की आता बाबासाहेब काय बोलतील.
So Baba Saheb said, we're not going to get involved in all that controversy.
आणि बाबासाहेबांनी जणू काही सांगितलं की अशा प्रकारच्या कुठल्याही विरोधाभासामध्ये आम्हाला जायचं नाही, पडायचं नाही.
We're not Hinayana, not Mahayana, not Vajrayana, not this yana, not that yana.
तर बाबासाहेब म्हणाले की मग आम्ही ना हिनेनी आहोत, मायानी आहोत, ना हे आणि आहोत, ते आणि आहोत, ना इकडे आहोत, ना तिकडे आहोत.
वी जस्ट बुद्धिस्ट.
आम्ही केवळ बौद्ध.
वी जस्ट बिकमिंग बुद्धिस्ट.
आम्ही केवळ बौद्ध बनत आहोत.
इफ यू वॉन्ट टू कॉल अस सम यान ओर अदर, यू कॅन से वी नावयान.
जर तुम्हाला आम्हाला काही म्हणायचंच असेल हा यान किंवा ते यान, तर तुम्ही आम्हाला नवयानी म्हणू शकता.
ऑन अनदर ओकेजन ही सेड बुद्धयान.
दुसऱ्या एका प्रसंगी ते म्हणाले की आम्ही बुद्धयानी आहोत.
दॅट्स व्हॉट वी आर, जस्ट बुद्धयान.
आणि आपण कोण आहोत तर एक प्रकारे आपण बुद्धयानी आहोत.
वी आर फॉलोअर्स ऑफ द बुद्ध.
आपण सर्वजण बुद्धाचे अनुयायी आहोत.
वी गो फॉर रेफ्यूज टू द बुद्ध.
आपण बुद्धाला शरण जातो.
नॉट हिनयान शरणं गच्छामि ओर महायान शरणं गच्छामि.
आपण महायान
etc. Just Buddhang Saranam Gacchami.
Keval apan Buddhang Saranam Gacchami karto.
So Baba Saheb didn't want to get caught up in all this controversy.
Baba Saheb sota asha prakarcha virodhabhasamadhe adku ichhit navte.
He wanted to be free to draw from anything in the Buddhist tradition that would help us today to practice the Dhamma.
आणि बाबासाहेब त्या प्रत्येक गोष्टीसाठी एक प्रकारे खुले होते, त्याच्याकडे आकर्षित होते. जी गोष्ट आजच्या युगामध्ये आचरण करण्याच्या अर्थाने उपयुक्त ठरू शकेल त्या प्रत्येक गोष्टीसाठी ते खुले होते.
दॅट्स आवर अप्रोच इन त्रिरत्न.
आणि हाच त्रिरत्न बौद्ध महासंघामध्ये आपला दृष्टिकोन आहे.
वी डोंट कन्सिडर आवरसेल्व्स टू बी पार्ट ऑफ एनी school from the past.
आणि म्हणूनच भूतकाळातील जे काही संप्रदाय आहेत त्या संप्रदायाशी आपण आपला संबंध जोडत नाही.
We're just part of the Buddhist school.
आपण केवळ बुद्धाचा जो संप्रदाय आहे त्याचाच एक भाग आहोत.
And we'll learn from any Buddhist who is genuine and is devoted to the Buddha.
आणि अशा बोधदान करून की जो खरोखरच प्रामाणिक आहे आणि बुद्धाबद्दल त्याच्यामध्ये समर्पण आहे श्रद्धा आहे अशा व्यक्तीकडून आपण शिकू इच्छितो.
A particular approach to practicing the Buddha Dhamma comes from many sources.
आणि बुद्धमाचा विशिष्ट प्रकारचं आचरण करण्याची आमची जी पद्धती आहे ती पद्धती कितीतरी वेगवेगळ्या स्त्रोतांमधून आलेली आहे.
And this was Babasaheb's approach.
आणि हाच दृष्टिकोन बाबासाहेबांचा सुद्धा दृष्टिकोन.
That's evident when you look at the Buddha and his Dhamma.
आणि ह्या गोष्टीची खात्री किंवा या गोष्टीचा पुरावा जेव्हा आपण भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म बघतो त्यात मिळतो.
Most of it does come from the Pali sources.
निश्चितच जास्तीत जास्त भाग त्याच्यातला पाली सूत्रांपासून पाली स्रोतांपासून आलेला आहे.
But yes, there are some passages from Mahayana sources too.
परंतु निश्चितच काही उतारे मात्र महायानातून आलेले आहे.
We needn't be frightened of Mahayana.
आपल्याला महायानाची भीती बाळगण्याची गरज
नाही. This is just the same message as the Buddha, at least a lot of it is.
त्याच्यामध्ये असणारा बहुतांश जो संदेश आहे तो बुद्धाचाच संदेश आहे.
In every school of Buddhism, there's degeneration.
प्रत्येक बौद्ध संप्रदायाचं काय झालेलं आहे तर अधपतन झालेलं आहे.
It'll happen to us too one day.
आणि आपल्या सोबत सुद्धा एक ना एक दिवस अशी गोष्ट घडेल.
Whatever is genuinely dhammically alive, we can learn from.
आणि निश्चितच जी गोष्ट प्रामाणिकपणे धार्मिक दृष्ट्या जिवंत आहे त्या गोष्टीपासून आपण शिकू शकतो.
And this is what we learn from Babasaheb.
आणि हीच गोष्ट आपण बाबासाहेबांपासून शिकतो.
And his very last message to us comes from this Mahayana source.
आणि म्हणूनच त्यांचा अगदी शेवटचा जो संदेश आहे तो ह्या महायानातून आलेला आहे.
So anyway, I've talked quite a lot about the background.
आणि आता मी पार्श्वभूमीबद्दल बरंच काही बोललेलो आहे.
But I hope that in doing that I've made some quite important points for all of you who are sons and daughters of Babasaheb.
परंतु हे सांगत असताना निश्चितच बाबासाहेबांचे जे पुत्र आणि पुत्री आहे त्यांच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे मुद्दे मी दिलेले आहे.
But let me now come to those bodhisattva vows.
आता बोधिसत्वाच्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्याच्याकडे मला परत येऊ द्या.
Where did those come from?
त्या प्रतिज्ञा कुठून आलेल्या?
In the encyclopedia it doesn't say where they came from.
खरं तर त्या एन्सायक्लोपीडिया मध्ये ह्या कुठून आलेल्या आहेत हे सांगण्यात आलेलं नाही.
It just quotes them in the way that Babasaheb quotes them.
ज्या पद्धतीने बाबासाहेबांनी इथे त्यांना उतरवलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने त्या तिथे आलेल्या आहेत.
But actually they're so well known we don't need to trace their source.
खरं तर ह्या एवढ्या प्रसिद्ध आहेत की त्या कुठून आलेल्या आहेत याचा शोध घेण्याची गरज नाही.
इफ यू गो टू अ जॅपनीज मॉनेस्ट्री, इफ यू गो टू अ चायनीज मॉनेस्ट्री, एट लीस्ट ऑफ सर्टन स्कूल्स, दीज विल बी द वाउज दॅट पीपल टेक.
आणि निश्चितच जर तुम्ही जापानी विहारांमध्ये गेला, चीनी विहारांमध्ये गेला तर निश्चितच काही संप्रदायांच्या या विहारांमध्ये तुम्हाला लोक तिथे या प्रतिज्ञा घेत असलेल्या पाहायला मिळतील.
इट्स नॉट नोन रिअली वेअर दे ओरिजिनेटेड.
खरं तर त्या मूळतः कुठून आलेल्या आहेत हे खरंच माहित नाही.
दे प्रॉबब्ली डिड गो बॅक टू इंडिया.
कदाचित त्याचा संबंध अगदी भारतापर्यंत असेल.
बट वी फर्स्ट नो ऑफ देम इन चायनीज बुद्धिझम.
परंतु पहिल्यांदा त्या कुठे आहेत हे आपल्या लक्षात येतं ते म्हणजे चिनी बौद्ध धर्मामध्ये.
सम ऑफ यू विल नो द ग्रेट फाउंड ऑर एट लीस्ट द सिक्स्थ पॅट्रियार्क ऑफ the Chan school which became the Zen school in Japan, Huainan.
आणि तुम्हाला कदाचित हे माहित असेल, तुमच्यापैकी काही लोकांना हे माहित असेल की सहावा जो कुलपिता होता चान संप्रदायाचा जो नंतर झेन संप्रदाय झाला त्या संप्रदायाचा जो कुलपिता होता ज्याला आपण हुईनेंग म्हणतो ते
he lived in the 6th century.
ते सहाव्या शतकामध्ये होते.
And he gives a commentary on these four vows.
आणि त्यांनी ह्या चार प्रतिज्ञांवर भाष्य केलेलं आहे.
So these four vows are widely known in Far Eastern Buddhism.
आणि जो अगदी पूर्वेकडचा बौद्ध धर्म आहे त्याच्यामध्ये ह्या प्रतिज्ञा खूप चांगल्या तऱ्हेने लोक ओळखतात त्यांना.
Any Zen monk, you know, you see them in their black robe, they will know these vows.
आणि जे झेन भिक्षू आहेत ज्यांनी जे काळ्या रंगाचं चिवर घालतात ते निश्चितच त्यांना हे प्रतिज्ञा माहीत असतात.
But in other traditions they have other sets of vows.
इतर ज्या परंपरा आहेत त्यांच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे प्रतिज्ञा त्यांच्याकडे आहे.
In the Indian tradition that went into Tibet they have two different lists of vows.
जी परंपरा भारतातून तिबेट मध्ये गेलेली आहे त्यांच्याकडे दोन वेगवेगळ्या स्वरूपाच्या प्रतिज्ञांचा बंच सेट आहे.
I've forgotten the numbers now, but there's something like 50 or 60 in each tradition.
प्रत्येक परंपरेमध्ये 50 किंवा 60 आहे.
It's much easier to keep four vows than 50 or 60.
खरं तर 50 किंवा 60 प्रतिज्ञा पाळण्यापेक्षा चार प्रतिज्ञा पाळणं जास्त सोयीस्कर आहे.
But really they come down to the same thing. So what we see from that is there's a tradition of taking this bodhisattva vow.
त्याच्यामध्ये काय दिसतं तर अशी प्रकारची परंपरा दिसते की जिथे लोक बोधिसत्वांच्या प्रतिज्ञा घेतात.
यू कमिट युअरसेल्फ टू गेनिंग एनलाइटनमेंट फॉर द बेनिफिट ऑफ ऑल बीइंग्स.
तुम्ही एक प्रकारे स्वतःला संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी स्वतः प्रतिज्ञाबद्ध होत असता.
अँड यस, बुद्धिस्ट थ्रू आउट द महायाना वर्ल्ड विल टेक दिस वाव.
आणि संपूर्ण महायाना जगामधले जे लोक आहेत ते प्रत्येक जण ह्या प्रतिज्ञा घेतो.
सो वेअर डस दिस कम फ्रॉम?
ह्या कुठून आलेल्या आहेत?
Did the Buddha take such a vow?
बुद्धाने अशी प्रतिज्ञा घेतली होती का?
Well, even in the Theravada tradition it says yes, he did.
आणि अगदी थेरवादा परंपरेमध्ये सुद्धा हे सांगण्यात येतं की हो, त्यांनी घेतली होती.
You know that in the Theravada tradition, in the Pali canon, there's a collection of stories called Jataka.
तुम्हाला माहिती आहे की पाली साहित्यामध्ये कथांचा एक संग्रह आहे जो जातक या नावाने ओळखला जातो.
And these are stories about the Buddha in past lives.
आणि ह्या कथा आहेत की ज्या बुद्धाच्या पूर्व जन्माबद्दल बोलतात.
They're rather a mixed bag of material.
खरं तर एक प्रकारचं हे असं साहित्य आहे की ज्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टींचं मिश्रण आहे.
सम ऑफ देम यू विल फाइंड इन मेनी अदर सोर्सेस.
तुम्ही अशा ह्या त्याच्यामध्ये असणाऱ्या काही कथा ज्या आहेत त्या कथा इतर ठिकाणी सुद्धा इतर स्त्रोतांमध्ये असलेल्या सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील.
दे कॉमन स्टोरीज इवन इन युरोप वी हॅव सम ऑफ दोज जाटक स्टोरीज इन आवर फोक ट्रेडिशन.
तर अगदी युरोपामध्ये आमच्या ज्याला पारंपरिक ज्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सुद्धा ह्या कथा असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा त्या पाहायला
मिळतात. There's a small number of those jatakas that are found in the sutras.
आणि निश्चितच जातकातली काही ज्या कथा आहेत त्या तुम्हाला सूत्रांमध्ये पाहायला मिळतात.
And there's a small collection that is in the Tipitaka.
आणि निश्चितच त्याचं काही छोटस जे संग्रह आहे तो त्रिपिटकामध्ये पाहायला मिळतो.
So in that, in the beginning of the Jataka collection, there is a story.
Jatakacha sangraha madhe agdi suruvatila ek katha aleli ahe.
So I'm going to tell you that story.
Ani mi tumhala ti katha sangnar ahe.
Once upon a time, a very long time ago,
kone eke kali khup varshapurvi,
did your mother and father tell you stories like that?
तुमच्या आई वडील अशा प्रकारे कथा सांगायचे ना तुम्हाला?
आय रिमेंबर आय यूज्ड टू गेट इनटू माय बेड अँड माय मदर ऑर माय फादर वुड कम.
मला आठवतं की जेव्हा मी बिछाणात जायचो माझे आई आणि वडील माझ्याकडे यायचे. मम्मी टेल मी अ स्टोरी. आणि त्यावेळेस मी म्हणायचो की आई जरा कहाणी सांग, कथा सांग.
अँड ऑफ कोर्स द स्टोरी वुड ऑलवेज बिगिन वन्स अपॉन अ टाइम अ लॉन्ग टाइम अगो.
आणि ही कथा जी आहे प्रत्येक वेळी याच पद्धतीने सुरू व्हायची की कोणी एके काळी खूप वर्षापूर्वी.
सो वन्स अपॉन अ टाइम अ लॉन्ग टाइम अगो,
कोणी एके काळी खूप वर्षापूर्वी,
देयर वॉज अ व्हेरी व्हेरी वेल्थी ब्राह्मण.
आणि तिथे खूपच धनाढ्य असा ब्राह्मण होता.
हिज नेम वॉज सुमेध.
सुमेध.
सुमेध, या.
त्याचं नाव सुमेध.
अँड यस, ही वॉज एक्स्ट्रीमली वेल्थी.
तो खूपच धनसंपन्न होता.
ही इज व्हेरी पॉवरफुल.
खूपच शक्तिशाली होता.
हॅड अ बिग हाऊस.
खूप मोठा असा महल होता.
ही हॅड अ बिग BMW.
त्यावेळेची त्याची मोठी BMW कार होती.
ही हॅड अ 50-inch टेलिव्हिजन स्क्रीन. वगैरे वगैरे वगैरे. Very wealthy, very powerful, very well respected.
खूपच धनसंपन्न, अधिक शक्तिशाली आणि खूप साऱ्या लोकांकडून ज्याचा आदर केला जाईल असा.
But one day he began to think, what am I doing?
एक दिवशी तो विचार करायला सुरुवात करतो की मी काय करत आहे.
I've got all these things, huh?
या सगळ्या गोष्टी माझ्याकडे आहेत.
Okay, what you know, I don't need a 70-inch television screen.
मला 70-inch टेलिव्हिजन स्क्रीन पडद्याची गरज नाही.
I don't need 2 BMWs.
मला 2 BMW असण्याची गरज नाही.
I don't need a Mercedes.
मला मर्सिडीजची सुद्धा गरज नाही.
I don't need a Zylo.
झायलोची सुद्धा मला गरज नाही.
I don't need another room on my house.
आणि माझ्या घरामध्ये आणखीन एक रूम आता गरजेचा नाही.
आय डोंट नीड एनी मोर वाईफ्स.
आता मला आणखीन एका बायकोची सुद्धा गरज नाही.
आय डोंट नीड एनी मोर चिल्ड्रन.
आणि मला आता आणखीन जास्त मुलांची सुद्धा गरज नाही.
एव्हरीबॉडी नोज दॅट वन इज इनफ.
प्रत्येकाला एक माहिती आहे की एकच पुरेशी आहे.
सर्टनली वन हस्बंड इज इनफ.
आणि निश्चितच एकच पतीच पुरेसा आहे.
व्हाय आय What am I here for? What is this life?
जीवन कसं?
You know, got up in the morning, thought, what am I doing?
आणि तो सकाळी उठायचा विचार करायचा की मी काय करत आहे?
What's the point?
जीवनाचा काय अर्थ?
You know, I'm just going to live and then one day I'll die.
आणि अशाच प्रकारे मी जगेल आणि एक दिवशी मी मरेल.
Why? What's the point?
आणि पण जीवनाचा काय अर्थ?
It's just like the life of an animal.
हे जीवन जणू काही एखाद्या प्राण्यासारखं जीवन आहे.
Born, eat, reproduce, die.
जन्माला या, खा, पुनरुत्पादन करा आणि मरा.
That's life, huh?
हे जीवन आहे.
Why? What's the point?
काय 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 अर्थ?
And he was so deeply disturbed by this that he couldn't rest easy.
आणि या पद्धतीने तो एवढा विचलित झाला की थोडा सुद्धा स्वस्थ बसू शकत नव्हता.
So I need to find some real meaning and purpose in life.
तर मी असा विचार केला की खरोखरच माझ्या जीवनामध्ये जीवनाचा खरा अर्थ मला शोधला पाहिजे, सापडला पाहिजे.
So he thought, I just got to leave everything.
आणि मग त्याने असा विचार केला की प्रत्येक गोष्ट मला सोडली पाहिजे.
My sons and daughters have all gone to IIT. They're okay.
आता माझे जे मुलगा आणि मुलगी आहे ते IIT ला गेलेले आहेत.
They've gone to America, they've gone to Canada.
ते अमेरिकेला गेलेले आहेत, कॅनडाला गेलेले आहेत.
The unlucky ones have gone to UK. The weather's terrible and the food's not good.
कारण तिथलं हवामान फारच भयंकर आहे आणि जेवण चांगलं नाहीये.
But they're all off my hands.
परंतु आता ते माझ्या हातून निघून गेलेले आहेत.
My wife, she's happy.
माझी बायको सुद्धा आनंदी आहे.
She's got something to do. Yeah.
तिला काही ना काही करण्यासाठी आहे.
Let me just go.
आता मला जाऊ द्या.
So he did what many Indians have done, he just went into the jungle.
तर ज्या अनेक भारतीयांनी जी गोष्ट केली होती ती गोष्ट तो करतो, तो जंगलामध्ये निघून जातो.
What to do?
आता मग तो विचार करतो की काय करायचं.
Yes, he was free from all that, but how to find what he was looking for?
या सगळ्या गोष्टींपासून तो मुक्त होता, परंतु ती गोष्ट कशी शोधायची ज्या गोष्टीचा तो शोध घेत होता.
There was just a big question mark above his head.
त्याच्या डोक्याच्या वर फार मोठा प्रश्नचिन्ह होता.
A long list of questions, but no answers.
फार मोठी प्रश्नांची यादी होती, परंतु उत्तर नव्हती.
He maybe went to this teacher, that teacher.
तो कदाचित या शिक्षकाकडे गेला असेल, त्या गुरुकडे गेला असेल.
You know, they taught him about Vishvashakti.
आणि त्यांनी कदाचित त्यांना विश्वशक्तीबद्दल शिकवलं असेल.
They taught him to put one foot in his mouth and the other one around the back of his neck.
आणि कदाचित त्यांना त्याचा एक पाय तोंडात घालायला शिकवलं असेल आणि दुसरा मानेच्या बाजूने.
They taught him to sit naked in between a big fire.
आणि अगदी सगळ्या बाजूने ज्वालांच्या मध्ये अगदी नग्न अवस्थेत उभं राहायला त्याला शिकवलं असेल.
But just more questions.
परंतु असं जरी केलं तरी अधिक अधिक प्रश्नच निर्माण होतो.
Why?
का?
का? Just one big का?
का? हे सगळं का?
No answers.
याचं कुठलंही उत्तर नव्हतं.
So he was just so dissatisfied.
तो फारच असमाधानी होता.
So one day he went in, of course he was begging in the great Indian tradition.
निश्चितच तो दररोज भिक्षाटन करायचा ही भारतीय परंपरेमध्ये त्यावेळची गोष्ट आहे.
And he came across the workers from the PWD.
आणि जेव्हा तो चालत होता भिक्षा करण्यासाठी, तेव्हा PWD साठी जे काम करणारे कामगार होते त्यांच्याशी त्यांचा संबंध येतो.
They were the king's workers.
आणि ते त्यावेळच्या राजाचे काम करणारे लोक होते.
And they were making a path.
आणि ते रोड बनवत होते.
They were making a road, huh? And so, Margaret, yes, of course. And they were trying to make it very smooth and very flat and very good.
आणि तो जो मार्ग आहे तो अतिशय चांगला, अगदी सरळ ते बनवण्याचा प्रयत्न करत होते.
They didn't have steam rollers, they didn't have machines.
त्यावेळेस तो जो रन काम तो आपण त्याला रोलर जो आहे तो काही त्यावेळेस नव्हता, किंवा मशीन सुद्धा नव्हता त्यांच्याकडे.
So, yeah, he was an Indian, he was curious.
आणि हा भारतीय माणूस आहे, त्यामुळे त्याच्या मनामध्ये उत्सुकता निर्माण झाली.
So he went up to some of the workers.
आणि तो काही कामगारांकडे गेला.
He said, काय झाला?
काय चाललंय?
काय
चाललंय?
काय चाललंय?
आणि तो जातो त्यांच्याकडे, विचारतो की काय चाललंय.
And they said, well, this the Buddha is coming.
आणि मग त्यावेळेस लोक त्याला सांगतात की बुद्ध येत आहे.
The Buddha Dipankara.
बुद्ध दीपंकर येत आहे.
दिस इज अ बुद्ध इन द फार डिस्टंट पास्ट.
आणि हे बुद्ध जे आहेत ते अतिशय अगदी जुन्या काळातील बुद्ध आहेत.
एंड ही इज कमिंग टू द कॅपिटल.
आणि बुद्ध जे आहेत ते ह्या राजधानीमध्ये येत आहेत.
And the king has sent us out to make the path that the road good for him.
आणि आम्हाला राजाने हा मार्ग चांगला करण्यासाठी पाठवलेला.
Because the Buddha is so devoted to him. The king is so devoted to him.
कारण राजा जो आहे तो अतिशय बुद्धासाठी श्रद्धावान आहे. बुद्धाबद्दल त्याच्या मनात भक्ती आहे.
So as soon as Sumedh heard the word Buddha, he just was so excited.
आणि जसा बुद्ध हा शब्द सुमेधने ऐकला तसा तो फारच उत्तेजित झाला.
Just like Anathapindika, do you remember that?
जसं अनाथपिंडकाच्या बाबतीत घडलं अगदी तसंच तुम्हाला कदाचित ते आठवत असेल.
Somebody said to him, the Buddha is coming.
जसं अनाथपिंडकाला कोणीतरी म्हटलं की बुद्ध येत आहे.
What did you say?
आणि तो पुन्हा विचारतो की काय म्हणाल तुम्ही.
The Buddha is coming.
बुद्ध येत आहे.
I said, just let me turn my hearing aid on. Probably, what did you say?
आणि कदाचित त्यावेळेस ते म्हटलं असतं की थांबा थांबा जरा माझा आवाज वाढू द्या कानाच्या यंत्राचा. काय म्हणाल तुम्ही.
The Buddha is coming.
बुद्ध येत आहे.
So he couldn't sleep that night from excitement.
आणि ह्या अशा प्रकारच्या उत्तेजनेमुळे पूर्ण रात्रभर ते झोपू शकले.
So it's the same as Sumedh.
आणि हीच गोष्ट सुमेधच्या बाबतीत सुद्धा घडली.
So excited, the Buddha is coming this way.
आणि बुद्ध या मार्गाने येणार आहे त्याबद्दल तो एवढा उत्सुक होता.
So he said, let me help with this work.
आणि मग तो म्हणाला की तुमच्या ह्या कामामध्ये मला मदत करू द्या.
So he started crushing the stones and spreading the stones on the road.
आणि मग त्याने दगडांना बारीक करायला सुरुवात केली आणि ते चुरा जो आहे तो संपूर्ण मार्गावर पसरवायला सुरुवात केली.
Making sure there was nothing that could stick in the Buddha's feet.
आणि ह्या गोष्टीची तो निश्चिती करत होता की असं कुठलंही अंकुचीदार दगड राहू नये जो बुद्धाच्या पायाला रुते.
And just working so intensively to help the Buddha.
आणि एक प्रकारे बुद्धाला मदत करण्यासाठी खूपच तीव्रतेने खूप चांगल्या तऱ्हेने तो काम करत होता.
So then along came the Buddha with his monks.
आणि मग बुद्ध त्यांच्या भिक्षूंसहित येतात.
And as the Buddha Dipankara came along, Sumedh was beside the road.
आणि जसे बुद्ध दीपंकर आपल्या शिष्यांसहित येतात सुमेध तिथे बसलेले असतात तिथे असतात.
As he passed Sumedh, he felt something.
आणि जसे बुद्ध त्या सुमेधला सुमेधाच्या जवळून जातात तसं त्यांना काहीतरी वाटतं.
A Buddha is so sensitive.
असं म्हणू शकतो की आपण बुद्ध फार संवेदनशील आहे.
If the Buddha was here, if you had the Buddha instead of old Subhuti, he would be able to know what was in your mind.
जर बुद्ध इथे असते आणि सुभूतीच्या ऐवजी ते इथे असते तर तुमच्या मनामध्ये काय चाललेलं आहे हे बघू शकले.
He could pick up the mood, the atmosphere.
तुमचा जो भाव आहे इथे जे वातावरण आहे ते ओळखू शकले असते समजू शकले असते.
He could pick out anybody who was really sensitive.
तुमच्यापैकी जो खरंच खूप संवेदनशील आहे त्याला ते ओळखू शकले असते पाहू शकले असते.
Anybody who was really open.
जो खुला आहे तो बघू शकले असते.
So he felt, oh, there's somebody there.
आणि त्यावेळेस त्यांना वाटतं की अरे कोणीतरी तिथे आहे.
A bit like a farmer walking through his fields and he sees fruit that's ripe.
आणि जसं एखादा शेतकरी आपल्या शेतातून जात असतो आणि त्याच्या लक्षात यावं की एखादा असं फळ आहे जे नुकतंच पिकलेलं आहे.
So Dipankara, the Buddha Dipankara, saw, here is somebody who's ripe.
आणि अशाच प्रकारे बुद्ध दीपंकर पाहतात की इथे असा कोणीतरी आहे जो परिपक्व आहे.
He just looked at Sumedh.
आणि ते सुमेध कडे बघतात.
And Sumedh just fell at his feet.
आणि सुमेध त्यांच्या चरणावर पडतात.
And he just uttered a great vow.
आणि त्यावेळेस त्यांच्या मुखातून प्रतिज्ञा आहे त्या बाहेर पडतात. त्यांचा उद्गार ते करतात.
It just burst out of him.
अगदी उत्स्फूर्तपणे उद्गार बाहेर पडतो.
He didn't even know he was going to say this.
त्यांना हे पण माहित नसतं की हे ते बोलणार आहे.
But when you know a piece of iron meets a magnet, it's just drawn to it.
जसं एखादा लोखंडाचा तुकडा चुंबकाकडे आकर्षित व्हावा अगदी तशासारखं.
The piece of iron doesn't say, oh, I'm going to go to the magnet.
असं तो जो लोखंडाचा तुकडा असं म्हणत नाही की चला मी आता चुंबकाकडे जाईल.
Just goes like that.
अगदी अशा पद्धतीने तो जातो.
So from Sumedh came forth this tremendous vow.
आणि अगदी सुमेधच्या माध्यमातून ह्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्या अशा बाहेर येतात.
He said, let me like you, O Buddha Dipankara.
बुद्ध दीपंकरा मला तुमच्यासारखं होऊ द्या.
Having raised myself up to the highest wisdom.
माझ्या स्वतःला जी काही उच्चतम प्रज्ञा आहे तिथपर्यंत वर उचलू द्या.
Let me enable then all beings to enter the ship of truth.
आणि त्यावेळेस मग मला एक प्रकारे अशी क्षमता येऊ द्या ज्याच्या माध्यमातून संपूर्ण मनुष्य मात्राला सत्यतेच्या जहाजामध्ये मी आणू शकेल, बसू शकेल.
When they are all on board the ship of the Dhamma, let me ferry them across the ocean of samsara.
आणि जेव्हा सगळे जण ह्या जहाजामध्ये सत्यतेच्या जहाजामध्ये बसतील तेव्हा त्या जहाजाला मला वल्लवू द्या आणि भवसागराच्या परीकडे घेऊन जाऊ द्या.
And only then let me find peace.
आणि त्यानंतरच मला शांती मिळू द्या.
So this was his tremendous vow.
आणि हा अतिशय मजबूत अशी प्रतिज्ञा त्यांची होती.
And this is the source, the basis for all vows in the future.
आणि त्यानंतर येणाऱ्या भविष्यातील जे काही प्रतिज्ञा होत्या त्या प्रतिज्ञांचा जणू काही हा आधार होता.
So yes, let me like you, O Buddha Dipankara.
बुद्ध दीपंकर मला तुमच्यासारखं बनू द्या.
Let me attain the highest wisdom.
मला उच्चतम प्रज्ञा प्राप्त होऊ द्या.
And let me bring all beings onto the ship of truth.
आणि सर्व प्राणी मात्रांना सत्यतेच्या ह्या जहाजावर आणू द्या.
And then let me ferry them across the ocean of samsara.
आणि मग भवसागराच्या पार त्यांना मला वल्लवत नेऊ द्या.
And only then let me find nibbana, let me find peace.
आणि त्यानंतरच मला निर्वाण मिळू द्या, शांती मिळू द्या.
It's a lovely image, this, the ship of truth.
फारच उत्तम अशी प्रतिमा आहे सत्यतेचं जहाज.
You think of your ancestors.
तुम्ही तुमच्या वंशजांबद्दल विचार करू शकता.
Before Babasaheb, you think what it was like for them.
बाबासाहेबांच्या अगोदर तुमच्या वंशजांच्या बाबतीत काय गोष्ट होती याची कल्पना करा.
Then yes, there was so much suffering.
त्यांच्यासाठी ते अतिशय दुःखामध्ये होते.
सो मच इग्नोरन्स,
खूप सारं अज्ञान होतं.
सो मिसगाइडेड बाय अदर पीपल,
इतर लोकांकडून फार फसवले गेलेले होते.
सो मच एक्सप्लॉइटेड बाय अदर्स,
इतरांच्या द्वारे खूप सारी पिळवणूक झालेली होती.
देन बाबासाहेब लॉन्च्ड द शिप ऑफ द धम्म इन इंडिया.
आणि त्यानंतर जणू काही बाबासाहेबांनी भारतामध्ये धम्माची ही जहाज जी आहे ती उतरवलेली आहे.
Parents, grandparents, great grandparents, they got on the ship of the Dhamma.
आणि त्यावेळेस मग तुमचे आई वडील, तुमचे आजी आजोबा, तुमचे पंजी पंजोबा त्या जहाजावर चढलेले होते.
When you are drowning in suffering, you need the ship of the Dhamma.
आणि अशा प्रकारचे जेव्हा दुःखामध्ये तुम्ही बुडालेला असता तेव्हा तुम्हाला धम्माचं जहाज पाहिजे.
I've seen this so often.
ही गोष्ट मी खूप वेळा बघितलेली आहे.
You maybe experienced yourself and experienced in other people too.
जी गोष्ट तुम्ही स्वतः तुमच्यामध्ये अनुभव करता आणि इतरांच्या बाबतीत सुद्धा ती बाब तुम्ही अनुभव करता.
लाईफ इज सो डिफिकल्ट,
जीवन खूप अडचणीचं आहे, कठीण आहे.
जिंदगी मुश्किल है, बहुत मुश्किल, यू नो दॅट.
तर जीवन किती कठीण आहे तुम्हाला माहिती आहे.
मोस्ट पीपल ड्राउनिंग इन संसार.
एक प्रकारे ह्या संसारामध्ये लोक एक प्रकारे बुडत आहे.
एव्हरी नाउ अँड अगेन दे कम टू द टॉप, दे जस्ट टेक अ गास्प ऑफ एअर अँड दे ड्राउन अगेन.
थोड्या वेळासाठी ते वर येतात, थोडासा श्वास त्यांना मिळतो आहे, हवा मिळते आहे आणि पुन्हा ते खाली जातात.
सो मेनी डिफिकल्टीज,
किती साऱ्या अडचणी आहेत.
डिफिकल्टीज ऑल अराउंड देम,
त्यांच्या अवतीभोवती अडचणी आहेत.
पॉलिटिकल डिफिकल्टीज, सोशल डिफिकल्टीज, फॅमिली डिफिकल्टीज, सो मेनी डिफिकल्टीज.
राजकीय अडचणी आहेत, सामाजिक अडचणी आहेत, कौटुंबिक अडचणी आहेत, किती साऱ्या अडचणी आहेत.
And when there are no difficulties out there, there are plenty of difficulties in here.
आणि जेव्हा अडचणी बाहेर नसतात तेव्हा इथे मात्र खूप साऱ्या अडचणी असतात.
ह्युमन बीइंग्स ड्राउन इन द ओशन ऑफ संसार,
संसाराच्या ह्या समुद्रामध्ये महासागरामध्ये मनुष्य मात्र बुडत आहे.
दे ड्राउन इन द ओशन ऑफ सफरिंग,
दुःखाच्या सागरामध्ये ते बुडत आहे.
अँड दे जस्ट लॉस्ट इन दॅट सी ऑफ संसार,
आणि संसाराच्या ह्या सागरामध्ये जणू काही ते लुप्त होत आहे.
व्हॉट दे नीड इज द शिप ऑफ द धम्मा,
त्यांना कशाची गरज आहे तर धम्माच्या जहाजाची गरज आहे.
एंड व्हेन यू गेट ऑन द शिप ऑफ द धम्मा, एट लास्ट यू आर सेफ.
आणि जेव्हा अंतिमतः तुम्हाला धम्माचं जहाज मिळतं तेव्हा अंतिमतः तुम्ही सुरक्षित असता.
येस, यू हैव गॉट अ लॉंग वे टू गो.
निश्चितच तिथून आणखी पुढे जाण्याची गरज असते, खूप पुढे जाण्याची आवश्यकता.
यू आर स्टील इन द मिडल ऑफ द ओशन,
तुम्ही अजूनही समुद्राच्या मध्यामध्ये आहात.
बट यू आर ऑन द शिप ऑफ द धम्मा,
परंतु तुम्ही धम्माच्या जहाजावर आहात.
द शिप ऑफ द धम्मा कॅन टेक यू अक्रॉस,
आणि धम्माचं हे जहाज जे आहे तुम्हाला पैतरी नेऊ शकतं.
अक्रॉस टू द अदर साइड,
दुसऱ्या बाजूला ते तुम्हाला नेऊ शकतं.
द अदर साइड वेअर यू फाइंड पीस,
अशा तीरावर नेऊ शकतं, दुसऱ्या बाजूला नेऊ शकतं जिथे तुम्हाला शांती मिळेल.
वेअर यू फाइंड हॅपीनेस,
जिथे तुम्हाला सुख मिळेल.
वेअर यू फाइंड ट्रू फ्रेंडशिप,
जिथे तुम्हाला सत्य मित्रता मिळेल.
Where you find yes inner relief.
एक प्रकारे आतून मुक्त झाल्यासारखं वाटेल.
And at last all your questions are answered.
आणि अंतिमतः तुमचे सारे प्रश्न त्याची उत्तर मिळालेली असते.
But you need the ship of the Dhamma in order to get across.
आणि पलीकडे जाण्यासाठी पैलतीरी जाण्यासाठी तुम्हाला धम्माच्या जहाजाची गरज आहे.
And of course the temptation for somebody like Sumedh, somebody like Baba Saheb, is you just go across yourself.
आणि बऱ्याचदा सुमेध सारख्या लोकांसाठी बाबासाहेबांच्या लोकांसाठी कदाचित अशी इच्छा असू शकते की आपण स्वतःच पैल तीरावर जावं.
बाबासाहेब, he was so well qualified.
बाबासाहेब कितीतरी उच्च शिक्षित होते.
You know, he'd been to America, he'd been to England.
ते अमेरिकेला गेलेले होते, इंग्लंडला गेलेले होते, हे आपल्याला माहिती आहे.
He had so many qualifications.
खूप साऱ्या पदव्या त्यांच्याकडे आहेत.
Even though it's very difficult for him back in India, he could have had a very rich and successful life. As a barrister.
जरी भारतामध्ये त्यांच्यासाठी गोष्टी कठीण होत्या तरी देखील केवळ बॅरिस्टर म्हणून सुद्धा त्यांचं जीवन खूप चांगलं असू शकलं असतं.
He was a very good barrister. So many people would have wanted him even if they didn't like his caste.
खरं तर ते खूप चांगल्या तऱ्हेचे वकील होते. जरी काही लोकांना जातीबद्दल त्यांची अडचण असली तरी देखील अनेक लोक त्यांना इच्छित चाहत होते.
He could have had a really good life.
निश्चितच त्यांचं जीवन चांगलं असू शकलं असतं.
He could in a certain sense, a limited sense, have crossed over himself.
असं आपण म्हणू शकतो की काही मर्यादित अर्थाने स्वतः ते पैलतीरी गेलेले होते.
But he said no.
परंतु त्यांनी म्हटलं की नाही.
Let me create a ship for my brothers and sisters.
त्यांनी असं म्हटलं की मला माझ्या बंधू आणि भगिनींसाठी जहाज तयार करू द्या.
Let me make a ship they can cross in.
तर अशा प्रकारे जहाजाच्या माध्यमातून पैल तरी त्यांना जाऊ द्या.
So he launched the ship of the Dhamma.
आणि म्हणूनच धम्माचं जहाज त्यांनी उतरवलं.
The ship of the Dhamma had been stranded for many years in India.
On the
bank.
तर धम्माचं जे जहाज आहे ते एक प्रकारे तीरावरच बऱ्याच वर्ष भारतामध्ये ठेवण्यात आलेलं होतं.
For a thousand years the ship of the Dhamma in India had just been nobody had even seen it.
हजारो वर्ष भारतामध्ये त्या जहाजाला कोणी पाहिलेलं सुद्धा नव्हतं.
But बाबासाहेब relaunched the ship of the Dhamma.
परंतु बाबासाहेबांनी धम्माचं हे जहाज जे आहे ते पुन्हा उतरवलेलं आहे.
And you are all here because of that.
आणि त्याच कारणासाठी तुम्ही सर्वजण इथे आहात.
Because he launched that ship, your ancestors could get on it and get some relief.
आणि त्यांनी अशा प्रकारे जहाज उतरवल्यामुळे आपल्या वंशजांना त्याच्यामध्ये चढता आलं आणि काही ना काही उसासा टाकता आला, काही ना काही मुक्ती मिळाली.
So this is the vow that Sumedha took.
आणि हेच प्रतिज्ञा सुमेधने घेतलेली होती.
I will not gain peace myself until I've taken all beings across.
जोपर्यंत मी सर्व सत्वांना पैलतीरी घेऊन जात नाही तोपर्यंत मी स्वतःसाठी शांती इच्छिणार नाही.
Until I've launched the ship of the Dhamma, I will not cross.
जोपर्यंत मी धम्माचं हे जहाज उतरवणार नाही तोपर्यंत मी पैलतीरी जाणार नाही.
So this is what the Jataka tells us.
आणि हीच गोष्ट जातक आपल्याला सांगतं.
I don't know whether it's literally true or not.
खरं तर वास्तविक अर्थाने शब्दशः अर्थाने खरं आहे की नाही मला माहित नाही.
I don't care.
हे खरं आहे की नाही याची मी चिंता करत.
But it's true poetically.
ते काव्यात्मक अर्थाने सत्य.
Sometimes poetic truth is more important than historical truth.
कधी कधी तर ऐतिहासिक सत्यापेक्षा काव्यात्मक सत्य जास्त महत्वाचं असतं.
Yes, I think that's a quite important point for us to digest.
ही अतिशय महत्वाचा असा मुद्दा आहे ज्याला आपण पचवलं पाहिजे.
It's true in poetic terms.
ही जी बाब आहे ती काव्यात्मक अर्थाने सत्य आहे.
It may be true in literal terms too, I don't know.
कदाचित साहित्याच्या अर्थाने खऱ्या अर्थाने पण ही कदाचित सत्य असेल.
I can't remember a previous existence myself.
खरं तर माझ्या स्वतःचे जे भूतकाळातले जन्म आहेत मला स्वतःला आठवत नाही.
So it doesn't really matter, does it?
तर खरं तर मग या गोष्टीचा तेवढा फरक पडत नाही.
But the story is that this was the Buddha in a past life.
ही कथा अशी आहे की बुद्ध त्यांच्या पूर्वजन्मामध्ये काय होते ते दाखवतात.
And it's as if he said, well, I am going to find a time when the ship of the Dhamma is not there.
आणि ते असं मग विचार करतात की मी तो कालावधी निवडेल की ज्या कालावधीमध्ये धम्माचं हे जहाज असणार नाही.
I will launch that ship in a new time.
नवीन काळामध्ये मी हे जहाज जे आहे ते उतरवेल.
And of course that is what he did in our own era.
आणि ह्या आपल्या काळामध्ये हीच गोष्ट बुद्धाने केलेली आहे.
2500 years ago he gained enlightenment at Bodh Gaya.
2000 वर्षांपूर्वी बुद्धाने बुद्धगयेमध्ये बुद्धत्व प्राप्त केलं.
इन योर लँड,
तुमच्या भूमीमध्ये.
अँड ही लॉन्च्ड द शिप ऑफ द धम्म,
आणि त्यांनी धम्माचं जहाज तिथे उतरवलं.
अँड दॅट रेव्होल्युशनाइज्ड द वर्ल्ड,
आणि एक प्रकारे त्या संपूर्ण जगालाच उत्क्रांत केलं.
सो इट्स
क्रांती केली.
सो इट्स दॅट वाव दॅट ले बिहाइंड हिज एनलाइटनमेंट,
आणि त्यांच्या प्रतिज्ञेच्या मागे, त्यांच्या बुद्धत्वाच्या मागे ह्या प्रतिज्ञा आहे.
इट्स दॅट वाव दॅट ले बिहाइंड बाबासाहेब्स कन्वर्शन टू बुद्धिझम,
बाबासाहेबांच्या धर्मांतराच्या मागे सुद्धा ह्या प्रतिज्ञा आहे.
इफ द बुद्धा हॅडन्ट गेन्ड एनलाइटनमेंट, बाबासाहेब कुड नॉट हॅव गॉन फॉर रेफ्युज टू हिम.
जर बुद्धाला बुद्धत्व प्राप्त झालं नसतं तर बाबासाहेब त्यांना शरण जाऊ शकले नसते.
इफ द बोधिसत्व सुमेधा हॅडन्ट टेकन हिज वाव, he could not have become the Buddha.
Jar Buddha Bodhisattva Sumedhane tya pratijna Sumedhne jo tya pratijna ghetle nasta ta tanna Buddha banne shakya jhalo nasta.
So we've got so much to be grateful to Sumedha for.
Ani khara tar Sumedhacha pati krutagnyata honyasathi, krutagnya rahnyasathi kittari goshti ahe.
And it gives us an idea of what we must do.
आणि यातून याची सुद्धा कल्पना आपल्याला येते की आपण काय केलं पाहिजे.
But exactly what that means, we'll have to wait until tomorrow to find out.
आणि मग आपण काय केलं पाहिजे याचा काय अर्थ होतो हे जाणून घेण्यासाठी आपल्याला उद्यापर्यंत वाट पाहिजे.
But I hope you've got at least some idea of the background to this passage in the Buddha and his Dhamma.
आणि निश्चितच मला अशी आशा आहे की भगवान बुद्धाने त्याच्या धम्मामधल्या ह्या उतारांची जी पार्श्वभूमी आहे त्याची काही कल्पना तुम्हाला आलेली असेल.
And I hope that you'll all be back tomorrow night.
आशा आहे की तुम्ही सगळेजण उद्या संध्याकाळी सुद्धा याल.
So that we can travel together in the ship of the Dhamma.
जेणेकरून आपण धम्माच्या ह्या जहाजामध्ये एकत्र प्रवास करू.
We've had a good journey so far.
आतापर्यंत आपला प्रवास चांगला झालेला आहे.
At least a little way across.
थोडं तरी आपण पुढे गेलेलो आहोत.
Shipmates together.
सगळे जे एकत्र जहाजावरचे लोक आहेत ते एकत्र आलेले आहेत.
The sail is up.
आपलं जे शीड आहे ते सुद्धा वर गेलेलं आहे.
The wind is blowing in the sail.
आणि जहाजा आता शिराने जणू काही हवा धरलेली आहे.
And together we're making the journey across.
आणि एकत्र आपण हा प्रवास आरंभलेला.
And we're beginning to welcome more and more people onto that ship.
आणि आता आपण अनेक इतर लोकांना सुद्धा त्या जहाजावर येण्यासाठी स्वागत, त्यांचं स्वागत करतो आहोत.
So the ship will be leaving tomorrow night at 7 o'clock.
उद्या संध्याकाळी हे जहाज निघणार आहे.
Please all be here.
सगळे जणांनी इथे वेळेवर यावं.
इफ यू नीड अ लाईफ जॅकेट, ब्रिंग युअर लाईफ जॅकेट.
तुम्हाला सुरक्षा जॅकेट जर आणायचं असेल तर सुरक्षा जॅकेट सुद्धा तुम्ही आणू शकता.
इफ यू आर सी सिक, गेट सम पिल्स.
हा जर तुम्ही आजारी असाल तर काही, म्हणजे तुम्हाला जहाज लागत असेल तर काही गोळ्या पण घेऊन या.
बट प्लीज कम बॅक, वी नीड टू फाइंड आउट हाउ वी सेल दिस शिप.
आणि म्हणून कमीत कमी हे जहाज आपण कसं वल्लवतो आहोत, कसं पुढे घेऊन जात आहोत हे बघण्यासाठी तरी या.
वेअर इट्स गोइंग,
ते कुठे जात आहे त्याच्यासाठी या.
बिकॉझ ओनली देन विल वी फुलफिल बाबासाहेब्स लास्ट मेसेज टू अस.
आणि त्यानंतरच खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी जो शेवटचा संदेश आपल्याला दिलेला आहे तो आपण पूर्ण करू शकतो.
नमो बुद्धाय. जय श्री कृष्ण.